आकाशवाणी पुणे लौकिका रास्ते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर। राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्र्यांची खाती कायम। अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वेबरोबरच माहिती आणि प्रसारण मंत्रालय, तर शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी। मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार तसंच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार। केंद्राकडून किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता जारी। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। आणि राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 88 उमेदवारांचे अर्ज वैध। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं। यात राजनाथ सिंह यांना संरक्षण, अमित शहा यांना गृह आणि सहकार, निर्मला सीतारामन यांना अर्थ आणि नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे। पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार ही पूर्वीची खाती कायम ठेवण्यात आली आहेत। शिवराज सिंह चौहान यांना कृषी, जेपी नड्डा यांना आरोग्य, अश्विनी वैष्णव यांना रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण, तर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण आणि मनोहर लाल यांना ऊर्जा खातं देण्यात आलं आहे। रामदास आठवले यांच्याकडे या नव्या मंत्रिमंडळातही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार असेल। राज्यातले प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री तसंच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद, रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार, तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जारी केला। याअंतर्गत एकंदर 20,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून त्याचा फायदा 9,30,00,000 शेतकऱ्यांना होणार आहे। आपलं सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, त्यामुळे नवीन सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं आपल्या पहिल्याच बैठकीत घेतला। 2015 पासून ही योजना राबवली जात असून याअंतर्गत गेल्या 10 वर्षात एकंदर 4,21,00,000 घरं पूर्ण बांधून झाली आहेत। राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर एकंदर 88 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरता येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे। उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। 1 जुलैला मतमोजणी होणार आहे। मुंबईतल्या किनारी रस्ता प्रकल्पातल्या मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गिकेतल्या 6 किलोमीटरच्या भूमिगत बोगद्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं। या प्रकल्पातले 2 टप्पे सुरू झाले असून उर्वरित 3रा टप्पा जुलैमध्ये खुला केला जाईल। या प्रवासासाठी पूर्वी 40 ते 50 मिनिटांचा वेळ लागत होता, मात्र या बोगद्यामुळे हा प्रवास केवळ 8 मिनिटात होणार आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा बोगदा करण्यात आला असून रहदारीच्या त्रासातून मुंबईकरांना दिलासा देणारा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते। पावसाच्या आगमनानंतर राज्यात शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे। त्यांना आवश्यक प्रमाणात बियाणं, खतांचा पुरवठा करा, तसंच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सर्व विभागीय आयुक्तांना दिले। राज्यातील पीक पाण्यासंदर्भात त्यांनी दूरस्थ माध्यमातून आढावा घेतला। पुरेसा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, यासाठी कृषी विभागाच्या समन्वयानं जनजागृती करावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडतोब वितरित करण्याचे निर्देशही पवार यांनी यावेळी दिले। पुण्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं पुणेकरांना अडचणींचा सामना करावा लागला होता। या पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल नवी दिल्लीतून दूरस्थ माध्यमातून महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली आणि त्यांना सूचनाही दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं अनेक ऑनलाईन आरोग्य शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर यांनी दिली. विद्यापीठाच्या 26व्या वर्धापन सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. संशोधन प्रकल्पांसाठी विद्यापीठात दृष्टी कक्षाची स्थापना करण्यात आली असून आरोग्यशास्त्रांची माहिती देणारे अद्ययावत ईक्षणा संग्रहालय साकारण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचा 25वा वर्धापन दिन काल अजित पवार गटातर्फे मुंबईत आणि शरदचंद्र पवार गटातर्फे पुणे आणि अहमदनगरमध्ये साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अभिन्न भाग असल्याचा निर्वाळा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात बोलताना दिला. तर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आपण काम करत आहोत, जनतेची सेवा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी भावना शरद पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात व्यक्त केली. नव्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन शरद पवार यांनी अहमदनगर इथल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना केलं. पुण्यातल्या कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे पालक विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अशफाक मकानदार या तिघांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान विशाल आणि सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्यावर पुण्यातल्या नॅन्सी ब्रह्मा या सोसायटीतील सदस्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षल समर्थकानं काल गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली. किशोर उर्फ मुकेश पेंटा कन्नाके हा नक्षल समर्थक भामरागड तालुक्यातील नेलगुंडा तालुक्यातील रहिवासी आहे. राज्य शासनानं त्याच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं काल अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. अमेरिकेत सुरू असलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी ते गेले होते. त्यांच्याच कार्यकाळात मुंबई संघानं रणजी करंडक जिंकला. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड खरडा रस्त्यावर बटेवाडी शिवारात एसटी आणि कारमध्ये काल झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर जालना जिल्ह्यात 2 भरधाव दुचाकींनी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक कालपासून लागू झालं असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. प्रवाशांनी आपल्या गाडीची वेळ प्रवासापूर्वी तपासून घ्यावी असं आवाहन कोकण रेल्वेनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात काल वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सलग पाऊस आणि वाऱ्यामुळे मिरज तालुक्यातील भोसे इथल्या राष्ट्रीय महामार्गालगत असणारा 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष उन्मळून पडला आहे. हा वृक्ष वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं राष्ट्रीय महामार्गासाठी वृक्षतोड न करण्याचा नवा कायदा केला होता. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो राज्याच्या बहुतांश भागात सक्रिय झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर. राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्र्यांची खाती कायम. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वेबरोबरच माहिती आणि प्रसारण मंत्रालय, तर शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार तसंच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार. केंद्राकडून किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता जारी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 88 उमेदवारांचे अर्ज वैध. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.